स्वयमेव आत्मान स्वयमेव आत्म आत्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम भूत भावन भूतेश देव देव जगत्पते। इथ आपले वाडपण जैसे आपणची जाणीजे आकाशे का मी येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे तैसा आपुलीय सर्व शक्ती तुझ तूच जाणसी लक्ष्मीपती येर वेदाधिक मती निरवती वाया हा गा मनाते मागा सांडावे पवनाते वावी मवावे आदि शून्य तरोनी जावे केवते बाही तैसे हे तुझे जाणणे आहे म्हणोनी कोणाही ठावके नोहे आता तुझे ज्ञान होये तुझेच जोगे जी आपणया ते तुची जाणसी आणि का ते सांगावयाही समर्थ होसी तरी आता एक वेळ घामपुसी आरतीची निडळींचा हे आई किले की भूत भावना त्रिभुवन गज पंचानना सकळ देव देवतार्चना जगन्नायका जरी थोरी तुझी पाहता आहो तरी पासी उभे ठाकावयाही योग्य नो हो या शोच्यता जरी विनवू बिहो तरी आन उपायो नाही भरले समुद्र सरिता चहूकडे तरी ते बापियासी कोरडे का जे मेघवनी थेंबुटाकडे तई पाणी की तया तैसे श्रीगुरु सर्वत्र आधी तरी कृष्णा आम्हा तूची गती हे असो मज प्रती विभूती सांगे।
वंदे गुरुणां चरणारविंदे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गलिकायमाने संसारहालाहलमोहशान्तये कुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर सब। आत्मनिवेदन भक्तीच्या अंतर्गत आपण मागच्या वेळपासून समर्थांनी दासबोधात सांगितलेली आत्मनिवेदन भक्ती पाहतो आहोत। मागच्या वेळेला दशक चार समास नऊ आत्मनिवेदन भक्ती या नावाचा समासच आपण पाहिला। आज आपण शुद्ध ज्ञान निरूपण नाम समास दशक पाच समास सहा त्या दृष्टीने एक प्रकारे दासबोधामध्ये आलेली आत्मनिवेदन भक्तीच आपण सुरुवातीला पाहायला लागलेले आहोत। याचं कारण आत्मनिवेदन हा भक्ती प्रकार समर्थांनी अतिशय स्पष्ट करून सांगितलेला आहे। या शुद्ध ज्ञान निरूपण या समासामध्ये पाचव्या दशकाच्या सहाव्या समासामध्ये समर्थ प्रथम ज्ञानाची व्याख्या करतात। आपल्याला ज्ञानाविषयी बऱ्याच ज्ञानांविषयी ज्ञान म्हणूनच म्हणण्याचा प्रघात, त्यामुळं आधीच्या समासामध्ये समर्थांनी परमार्थाच्या दृष्टीने कोणती गोष्ट ज्ञानात मोडत नाही ते सांगितलं. आणि आत्मज्ञानाचा जो महिमा आहे तो महिमा, आणि सर्वसाधारणपणाने ज्ञान ज्याला म्हटलं जातं तर त्या गोष्टी याच्यामध्ये फरक आहे असं सांगितलं. आत्मज्ञान हे गहन ज्ञानापेक्षा देखील गहन असं आहे. या आत्मज्ञानाची स्थिती काय हे सांगण्यासाठी प्रथम सामान्य ज्ञानाविषयी समर्थ सांगतात. या ज्ञानाला मात्र नंतर ते पोट भराव्याची विद्या असं म्हणतात. एवं पोट भराव्याची विद्या ते म्हणो नये सद्विद्या. सद्विद्येला समर्थ ज्ञान असं म्हणतात. आणि या ज्ञानामध्ये भूतकाळचं ज्ञान होणं, एखादी व्यक्ती पाहिल्यानंतर त्याचं भूतकाळ सांगता येणं अथवा भविष्य सांगता येणं यालाही ज्ञान म्हणतात, पण ते ज्ञान नव्हे असं समर्थ म्हणतात. बहुत केले विद्यापठन संगीत शास्त्र रागज्ञान वैदिक शास्त्र वेदाध्ययन तेही ज्ञान नव्हे. वेदांनी अधीत झाला म्हणजे साधारणपणाने वेद पाठ झाले, वेदांचा शब्द अभ्यास झाला, त्यालाही ज्ञान असं म्हणता येत नाही असं समर्थ म्हणतात. नाना व्यवसायाचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान, नाना परीक्षेचे ज्ञान हे ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना मनुष्यांची परीक्षा, नाना नरांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. काही मंडळींना व्यक्ती ओळखता येतात, चालण्या बोलण्यावरून ओळखता येतात, किती कामाचा आहे किती कामाचा नाही हे समजतं. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा, नाना श्वापदांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. हे ज्ञान नव्हे म्हणजे अंतिम आत्मज्ञानाच्या तुलनेनी याला ज्ञान म्हणायला समर्थ तयार नाहीत परमार्थ शास्त्रामध्ये. बाकी ही जी ज्ञान आहेत या ज्ञानाचा आपल्या आपल्या ठिकाणी उपयोग असेल आहे. नाना शस्त्रांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा, नाना यानांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा, आणि आता तर जेव्हा 500 रुपयाचा नोटा, खोट्या नोटा जेव्हा चलनात आलेले आहेत तेव्हा नाण्यांची परीक्षा हे ज्ञान कसं नसेल जर आपल्याकडे आली अशी नोट आणि बाहेर कोणी घेतच नसेल तर. समर्थ आत्मज्ञानाच्या संदर्भात बोलतात. नाना भूमींची परीक्षा, नाना जळांची परीक्षा, नाना सतेज परीक्षा हे ज्ञान नव्हे. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी समर्थांनी सांगितल्या ज्या ऐहिक अशा आहेत. नाना रस, नाना बीज, नाना अंकुर, नाना पुष्प, नाना फळ, नाना वल्ली, ज्ञान नव्हे. आणि पुढे ते असं म्हणतात की 14 विद्या आदी करून 64 कळा, याही वेगळ्या नाना कळा, 14 विद्या सिद्धी सकळा हे ज्ञान नव्हे. हे ज्ञान होयसे भासे, हे ज्ञान आहे असं भासत, परंतु मुख्य ज्ञान ते अनारिसे जेथ प्रकृतीचे पिसे समूळ वाव. जाणावे दुसऱ्याचे जीवींचे हे ज्ञान वाटे साचे, दुसऱ्याच्या मनातलं ओळखता येणं, विचार तरंग समजणं हेही ज्ञान आहे असं वाटण्याची शक्यता असते, परंतु हे आत्मज्ञानाचे लक्षण नव्हे. महानुभाव महाभला मानस पूजा करिता चुकला कोणी एके पाचारीला ऐसे नव्हे म्हणोनी. कोणी एक महानुभाव मानस पूजा करत असताना चुकला, काही कृती करायची चुकला, पण मानस पूजा करत होता, मनातल्या मनात पूजा करत होता आणि पूजा करताना त्याची चूक झाली. दुसरा एक महानुभाव त्या ठिकाणी आला आणि त्यांनी त्याला असं सांगितलं की या ठिकाणी आपण चुकलात. महानुभाव महाभला मानस पूजा करिता चुकला कोणी एके पाचारीला ऐसे नव्हे म्हणोनी. ऐसी जाणे अंतरस्थिती तयासी परम ज्ञाता म्हणती. परंतु जेणे मोक्ष प्राप्ती ते हे ज्ञान नव्हे. मोक्ष प्राप्ती ज्यांनी होईल ते ज्ञान हेही नाही. बहुत प्रकारींची ज्ञाने सांगो जाता असाधारणे. सायोज्य प्राप्ती होय जेणे ते ज्ञान वेगळे. असाधारण अशी सायोज्य प्राप्ती ज्यामुळे होते ते ज्ञान मात्र वेगळंच राहत. तरी ते कैसे आहे ज्ञान? समाधानाचे लक्षण. ही जी सगळी ज्ञान आहेत या ज्ञानाने अंततः समाधान मिळेलच असं नाही. दुसऱ्याला चकित करण्याची जी ज्ञान आहेत ती ज्ञान आपल्या तऱ्हेने ठीक असतील, पण स्वतःला शांती समाधान या ज्ञानांनी मिळेल असं नाही. ज्यामुळे समाधानाचं लक्षण प्राप्त होतं असं ज्ञान विशद करूनी मज निरोपावे ऐसे शुद्ध ज्ञान पुसिले, हा प्रश्नोत्तरांचा ग्रंथ आहे. गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलिला विशद भक्ती मार्ग असं दासबोधाच्या प्रारंभीच म्हटलेलं आहे. समर्थांनी ही गोष्ट म्हणजे ज्ञान नव्हे असं सांगितल्यामुळं शिष्य समर्थांना विचारतो आहे की ज्यामुळे समाधानाचं लक्षण प्राप्त होतं असं शुद्ध ज्ञान कोणतं? तेव्हा ते म्हणतात की ते पुढिले समासी निरोपिले. ते पुढच्या वेळेला सांगितलेलं आहे, पुढच्या समासात सांगितलेलं आहे. श्रोता अवधान दिधले पाहिजे पुढे असं म्हणून समर्थांनी ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपण असी आपण या नाव ज्ञान अशी ज्ञानाची व्याख्याच केली. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. याच्या खेरीज अन्य गोष्टींना समर्थ ज्ञानच म्हणत नाहीत. ते ज्ञान असेल पण हे मुख्य ज्ञान असं मग समर्थांना म्हणायचंय. आणि समर्थ असं म्हणतात की हे ज्ञान आत्मज्ञान कशामुळे प्राप्त होतं? पहावे आपण असी आपण, आपणच आपल्याला पहावं. ज्या योगाने आपणच आपल्याला पाहतो आणि पाहणारा पाहणार पाहणे जया लागले ते तद्रूपत्वे प्राप्त झाले तरीच जाणावे बाणले समाधान. पाहणारा एक आहे, एक पाहण्याची क्रिया आहे आणि पाहणं ज्याला लागलेलं आहे ते म्हणजे जे जे पाहायचं आहे ते, हे या ठिकाणी तिन्ही एक रूपच आहे. अशा रीतीने आपणच आपल्या स्वतःला पाहणं. कृष्णमूर्ती म्हणतात ना, ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्ड. जो पाहणार आहे त्यालाच पाहिलं जातं. काल आपण अनुषंगिक साधना केली, त्या अनुषंगिक साधनेच्या अगदी शेवटी ज्याला समजत आहे की चिदाकाश आहे, हा जो समजणारा आहे त्यालाच आता समजून घ्यायचं असं सर्वात शेवटी म्हटलं. आणि त्याला समजताना जो जाणीवरूप आहे त्यालाच जाणलं जात असताना आपण स्वरूप बोधाला प्राप्त झालो, स्वरूप स्थितीला प्राप्त झालो. याला ज्ञान असं म्हणायचं, याला आपणच आपल्याला पाहणं असं म्हणायचं. आपणच आपल्याला पाहणं या ज्ञानामुळं मुख्य देह ओळखला जातो असं समर्थ म्हणतात. एक थोरला देव आहे आणि मग बाकीही देव आहेत. बाण तांदळे ताम्र नाणे स्फटिक देव्हारा पूजणे ऐसे देव असे पुष्कळ देव आहेत. ते असं म्हणतात कोण जाणे खरे की खोटे, असे देव खरे की खोटे माहित नाही. पण जगी थोरला देव तो चोरला असे असा जो थोरला देव आहे जो सर्वांचा अंतर्यामी आहे म्हणून आपल्याही अंतर्यामी आहे आणि ज्याला आपण पाहिलं असताना तेच होऊन राहतो तो मुख्य देव. मुख्य देवास जाणावे सत्य स्वरूप ओळखावे. मुख्य देवाचं जे सत्य असणार सत स्वरूप कायम आहेच आहे असं स्वरूप ते ओळखावं. नित्यानित्य विचारावे याद नाव ज्ञान. कोणत्याही गोष्टी मध्ये नित्यता आणि अनित्यता याचा विचार करावा याला ज्ञान असं म्हणतात. उदाहरणार्थ एका व्यक्तीला दुसरी व्यक्ती पाहते याचा अर्थ नाक डोळे पाहते, रूप पाहते, स्त्री पुरुष पाहते. आपल्याला जी व्यक्ती दिसते ती पंचभौतिक आणि अनित्य अशा तत्वांनी भरलेली व्यक्तीच आपल्याला व्यक्ती म्हणून दिसते, आपल्या समोर येते ती. पण त्या अनित्य गोष्टीच्या आत नित्य अशी जाणीव शक्ती आहे. म्हणून नित्य पाहावं आणि अनित्य पाहावं. अनित्य पाहत असताना त्याच्या आत असणारी नित्य वस्तू देखील पाहावी असं सर्वत्र नित्यानित्य विवेक करत राहावा याला ज्ञान असं म्हणायचं असं समर्थ म्हणतात. असं पाहताना काय होतं तर दृश्य प्रकृती बाजूला होते. दृश्य प्रकृती सुरुवातीला दिसते पण अनित्य म्हणून बाजूला होते. पंचभौतिक ओसरे पंचमहाभौतिक जे दृष्टीला पडतं ते जणू दिसेनासं होतं नाहीसं होतं. समूळ द्वैत निवारे आणि पाहता पाहता द्वैताचा नाश होतो. शुद्ध जाणीव पाहायला लागला दुसऱ्याच्या अंतर्यामी असणारी आपल्या शुद्ध जाणीवेनी की द्वैत नाहीस होत. सर्प जाणोनी डंखू आला प्राणी जाणोनी पळाला दोहीकडे जाणीवेला बरे पहा. म्हणून या ज्ञानाबद्दल समर्थ असं सांगतात की हे ज्ञान मन आणि बुद्धी याला अगोचर असं आहे. मन आणि बुद्धी हा बहुब्रीही समास समजावा बर का. मन आणि बुद्धी एका बाजूला बुद्धी शुद्ध जाणीव शक्ती परमात्मा त्याच्यापासूनच निर्माण झालेलं इंटलेक्ट जिथून तर्क निर्माण होतो ती गोष्ट आणि त्याचं सर्वात शेवटचं टोक म्हणजे मन. याच्या मधल्या भागामध्ये चित्त आलं अंतःकरण आलं बुद्धी आली अंतःकरण आलं अहंकार आला मद बुद्धी या प्रकारचा. सारासार किंवा नित्यानित्य विचारामध्ये जी नित्य गोष्ट आहे ती मन आणि बुद्धी यांना अगोचर आहे अर्थात अंतःकरणाला अगोचर आहे चित्ताला अगोचर आहे. देहाहंतेला तर ती मुळीच सापडणारी नाही. न चले तर्काचा विचार बुद्धीच्या ठिकाणी शक्ती तर्काची असते तर्काला ते प्राप्त होत नाही. उल्लेख परे हुनी पर या नाव ज्ञान. पर म्हणून समजली जाणारी जी गोष्ट त्याच्यापेक्षाही परक, यो बुद्धे हे परतस्तु सहा असं भगवंत म्हणतात. पर अशा पदार्थाहून देखील पर पलीकडची इंद्रियाणी पराणी आहुः इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धी. विषयांच्या तुलनेने इंद्रिय ही अधिक श्रेष्ठ, कारण विषय जड, ते विषय सेवन करणारी इंद्रिय विषयापेक्षा निश्चित श्रेष्ठ. इंद्रियेभ्य परम मनः, आणि इंद्रिय श्रेष्ठ असतील तर इंद्रियांपेक्षा सूक्ष्म असं मन हे अधिक पर अधिक श्रेष्ठ. जर मनाची इच्छा नसेल तर इंद्रिय विषय सेवन करू शकत नाहीत. मनसस्तु परा बुद्धी, मनापेक्षा बुद्धी ही अधिक पलीकडची अधिक श्रेष्ठ. पण परमात्मा हा बुद्धीपेक्षा देखील पलीकडचा अधिक श्रेष्ठ. की ज्या ठिकाणी कोणतंही दृश्य भान नाही त्या परमात्म्याला मी जाणलं असं म्हणणं हेच अज्ञानामध्ये मोडतं. तेथे जाणीव हे अज्ञान विमळ शुद्ध स्वरूप ज्ञान यासी बोलीजे. अशा रीतीने सुरुवातीला या समासाच्या मी मागच्या वेळेला सांगितलं आपण सर्व समास पाहणार नाही, तर या समासातला महत्वाचा महत्वाचा भाग पाहून आपण आत्मनिवेदन भक्ती समर्थांनी कशी सांगितली आहे या समासामध्ये तेवढ्यापुरता हा समास आपण पाहणार आहोत. हे या समासावर केलेलं निरूपण असणार नाही. सुरुवातीला समर्थांनी ज्ञानाचं लक्षण सांगितलं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आणि हे आत्मज्ञान संपादण्याची प्रक्रिया म्हणजे ध्यान सांगितलं, पहावे आपण असी आपण या प्रकारे. अजून एक मुख्य गोष्ट सांगितली ती म्हणजे नित्यानित्य विचार, सारासार विचार ही गोष्ट सांगितली. सारासार विचार करत राहावा, नित्य अनित्य सतत ओळखत राहावं, आणि दुसरं म्हणजे आपणच आपल्याला पाहण्याच्या खटपटीला लागावं की त्यामुळे मुख्य देव समजतो असं समर्थांनी सुरुवातीला सांगितलं. आणि मग ध्यानाबद्दल ते असं म्हणायला लागले की ज्या ठिकाणी दृश्यभान नाहीस होतं, ज्या ठिकाणी जाणीव शिल्लक राहणं हे अज्ञानाचं लक्षण समजलं जातं, त्या ध्यानाची मुख्य खून साक्षी अवस्था ही आहे. साक्षीत्वानी विचारांकडं विकारांकडं पदार्थाकडं आपल्या ठिकाणी उठणाऱ्या तरंगांकडे पाहणं, असं पाहिल्यानंतर जेव्हा साक्षीत्व जमतं, साक्षीत्वाला व्यक्ती प्राप्त होते, तेव्हा पदार्थ ज्ञान नाहीसं होतं, विचार नाहीसे होतात, मन नाहीसं होतं. आणि मन नाहीसं झाल्यावर लगेच एक प्रकारे शांतीचा समाधानाचा सुखाचा प्रत्यय येतो. जो गोंधळ आहे केओस आहे तो सगळा जर मिटला तर एकदम शांत होऊन जातं. विचार गेले की शांती प्राप्त होते. हे साक्षीत्वामुळे घडतं. पण समर्थ असं म्हणतात की सर्व साक्षी अवस्था तुरिया, ही जी तुरिया स्थिती आहे साक्षीत्वाची, ज्ञान ऐसे म्हणती तया. कोणी कोणी इथूनच ज्ञान झालं म्हणून समाधानाने मागं फिरतात. तसं करू नये. याला ज्ञान असं जरी म्हणत असले तरी परी ते जाणीचे वाया पदार्थ ज्ञान. दृश्य पदार्थ जाणीचे त्यास पदार्थ ज्ञान बोलीचे. हा दृश्य पदार्थ तो जाण्याचा आणि त्याचा त्याग करायचा, त्याग झाल्यानंतर त्याग झालं म्हणून झाला म्हणून मिळणारं एक समाधान घ्यायचं. पण हे ज्ञान नव्हे, केवळ तुरिया केवळ साक्षी स्थिती हे ज्ञान नव्हे. ते असं म्हणतात की शुद्ध स्वरूप जाणीजे या नाव स्वरूप ज्ञान. त्याच्या कितीतरी पुढे ज्ञानाची स्थिती राहते. जेथे सर्वची नाही ठाईंचे, तेथे सर्व साक्षत्व कैसे। साक्षित्वाची मर्यादा जर सर्वच गेलं तर सर्व गेलं हे समजणारा साक्षी तरी तिथं कसा उरेल, तोही उरायला नाही पाहिजे। जेथे सर्वची नाही ठाईंचे, तेथे सर्व साक्षत्व कैसे। म्हणून ध्यानात असलेली ही साक्षित्वाची स्थिती त्याला एक प्रकारची मर्यादा आहे। म्हणून शुद्ध ज्ञान तुरीयेचे म्हणोची नये, म्हणून हे शुद्ध ज्ञान आणि तुरीयेचं ज्ञान हे वेगवेगळं समजावं। ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण। तीच प्रक्रिया की ज्या साक्षीला समजलं की सर्व नाहीस झालं, तो साक्षी काही होतं म्हणून त्याच्या सापेक्ष साक्षीभाव घेऊन बसलेला होता। जर समोरचं सर्व नाहीस झालं तर रिलेटिव्हली त्यांनी घेतलेलं साक्षीत्व देखील सुटतं, तेही नाहीस होतं, तेही गळून पडतं। आणि साक्षीत्व गळून पडल्यानंतर देखील जाणीव शिल्लक राहते, त्या जाणीवेनी साक्षीत्व धरून ठेवलेलं होतं। ती जी जाणीव राहते ते आपलं शुद्ध स्वरूप, ज्याला प्युअर सेल्फ असं म्हणतात, ते केवळ तिथं शिल्लक राहील। समर्थ असं म्हणतात की ऐक शुद्ध ज्ञानाचे लक्षण, शुद्ध स्वरूपची आपण, या नाव शुद्ध स्वरूप ज्ञान जाणीजे श्रोती। आणि मग एक महत्वाची ओवी आली, ते असं म्हणतात की महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला। तत्त्वमसि हे महावाक्य, अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य, अयम आत्मा ब्रह्म महावाक्य, सर्वम खल्विदम ब्रह्म महावाक्य, ओम तत्त्वम सोहम सहा सोहम अस्मी महावाक्य। हा उपदेश श्रेष्ठ पुष्कळ असेल, पण त्याचा जप करण्याचं काही कारण नाही असं ते म्हणतात। कारण जप करणं हा मनाचा धर्म आहे, चित्ताचा धर्म आहे, बुद्धी पुरस्सर होईल, पण मन आणि बुद्धी अगोचर असलेली गोष्ट महावाक्याचा जप करून प्राप्त होणार नाही। महावाक्य उपदेश भला, परी त्याचा जप नाही बोलिला, तेथीचा तो विचारची केला पाहिजे साधके। त्याच्या संबंधी चिंतन करणं अपेक्षित आहे। तत् म्हणजे तो परमात्मा कसा, कोणत्या गुणांनी लक्षणांनी युक्त, तो अलक्षण जरी म्हटलं तरी अलक्षण म्हणून काय आहे हे समजून घेणं। त्वम म्हणजे जीव, तो कोण, कोणत्या गुणांनी युक्त, त्याचं लक्षण काय। जीवानी आपलं अल्पत्व सोडून दिल्यानंतर तो कसा परमात्मा स्वरूप होतो याचा संबंधी चिंतन करावं किंवा विचार करावा असं समर्थ म्हणतात। महावाक्य उपदेश सार, परी घेतला पाहिजे विचार, त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा। आत्मनिवेदनाबद्दल सांगतायत। आताची ही जी प्रवचन आहेत ती तुम्हाला आता लक्षपूर्वक ऐकायला लागतील। याच्या आधीची सख्य भक्ती, दास्य भक्ती, एक प्रकारे खूप प्रेमभावना निर्माण करणारी, अतिशय प्रेमळ संवाद असणारी अशी असे विषय होते। महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता, महावाक्याचा अर्थ जर नीट स्वीकारला तर आपण सच्चिदानंद परमात्मा, सच्चिदानंद वस्तू असाच अर्थ निघतो। त्याचा जप करिता वृथा सीणची होये, त्याचा जर जप करत राहिलं तर जप करण्यामध्ये फुकटचा, वृथा निष्कारण क्षीणच होऊन जाईल। महावाक्याचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांश आपण वस्तूचा आहे। महावाक्याचा लक्षांश जर पाहिला तर आपण ब्रह्मवस्तू आहोत, ब्रह्मस्वरूप आहोत असाच अर्थ निष्पन्न होतो. एवढं सांगितल्यानंतर मधल्या 5-10 ओव्या मी वगळतो आहे. हा महावाक्याचा उपदेश कोण करतं? सद्गुरु करतात. सद्गुरु हे परंपरेने चालत आलेले असतात, त्याविषयी समर्थ सांगतात. समर्थ सांगतात असो पूर्वी थोर थोर, जेणे ज्ञाने पैल पार पावले ते साचार ऐका आता. ज्या ज्ञानाने पूर्वी थोर थोर मंडळी पैल पार पावलेली होती, प्राप्त झालेली होती, ती कोण होती, त्यांची नामावली काय, हे आता मी तुला सांगतो. अतिशय महत्वाचा समास आहे. ही नाम जी आहेत ती ऐकल्यानंतर तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. व्यास, वसिष्ठ, महामुनी, शुक, नारद, समाधानी, जनकादिक, महाज्ञानी, येण्याची ज्ञाने, वामदेवादिक योगेश्वर, वाल्मिक अत्री ऋषेश्वर, शोनकादी अध्यात्म सार वेदांत मते, सनकादिक मुख्य करुणी, आदिनाथ मीन गोरक्ष मुनी. बघा कोणती नावं येत आहेत ती. आणिक बोलता वचनी अगाध असती, सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुल्लत सदा. समर्थांचा संप्रदाय कोणता? समर्थांचे सद्गुरु कोण? समर्थांचे सद्गुरु रामचंद्र, त्यांचे वडील बंधू. त्यांच्या वडील बंधूंनी त्यांना दीक्षा दिली असं त्यांच्या चरित्रामध्ये आहे. तसंच आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ, जो समर्थाचा ही समर्थ देवा सोडविता असं समर्थ म्हणतात. त्यामुळे वडील बंधू समर्थांचे दीक्षा गुरु हे सर्व मान्य आहे. आणि रामचंद्र हे समर्थांचं दैवत नव्हे गुरुस्थानी हेही सर्व मान्य आहे. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ, वडील बंधू. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं दैवत कोणतं? कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू. जणू गुरुस्थानी असणार असं. समर्थांना रामचंद्र जसे तसे ज्ञानेश्वर महाराजांना श्रीकृष्ण. ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा काय? पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू, परी बोलोनी गेला उद्देशू श्री महाविष्णू. संप्रदाय कोणता? आदिनाथांचा. आणि कोणी सांगितलेलं ज्ञान विशद करून सांगत होते? महाविष्णूंनी. एका बाजूला महादेव आहेत, आदिनाथ आहेत, आणि दुसऱ्या बाजूला महाविष्णूंनी सांगितलेली, श्रीकृष्णांनी सांगितलेली गोष्ट विशद करून सांगतायत. समर्थ कोणाचा उल्लेख करतायत परंपरा म्हणून? आठवा श्लोक, प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासांबरीश, शुक, शौनक, भीष्म, दालभ्यान, तीच नाव आहेत. गंमत आहे. व्यास, वसिष्ठ, महामुनी, शुक, नारद, समाधानी, जनकादिक, महाज्ञानी, येण्याची ज्ञाने, वामदेवादिक, योगेश्वर, वाल्मिक, अत्री, ऋषेश्वर, शौनकादि अध्यात्मसार वेदांत मते, सनकादिक इथपर्यंत, आणि मुख्य करुणी आदिनाथ मीन गोरक्ष मुनी. नाथ परंपरा आली, याच्या खेरीज कुठेही दासबोधामध्ये गुरु परंपरा म्हणून काही सांगितलेलं नाहीये, कुठंच नाही. सिद्ध मुनी महानुभाव, सकळांचा जो अंतर्भाव, जेणे सुखे महादेव डुल्लत सदा. म्हणून जे निरनिराळे संप्रदाय आहेत ते संप्रदाय एकाच संप्रदायातून आलेले आहेत. असा निष्कर्ष निघतो. त्या त्या महापुरुषाच्या नावाने तो संप्रदाय म्हणून जरी प्रचलित झाला तरी त्यांच्या आधीच्या काळात तो वेगळा संप्रदाय म्हणून अस्तित्वात नव्हता. या सिद्ध मुनी महानुभावांनी ज्यांचा अंतर्भाव हे ज्ञान सांगणाऱ्यांमध्ये आहे, ज्या सुखामध्ये महादेव सदा सर्व काळ डुल्लत होते असं ज्ञान, जे वेदशास्त्रांचे सार सिद्धांत धादांत विचार ज्याची प्राप्ती भाग्यानुसार भाविकास होये, सकळ साधनांचे फळ ज्ञानाची सिगती केवळ, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. सर्व साधनांचं फळ जर काही असेल तर ज्ञान शिगोशिग भरणं, ज्ञानाची शिग लागणं, ज्ञानाची शिगती केवळ. शिग म्हणजे काय माहितीये का? पूर्वी मापांनी धान्य मोजत असत, ते माप भरल्यानंतर देखील, पूर्ण भरल्यानंतर देखील भरलेल्या मापावर अजून थोडं धान्य मावत असे, मावत, त्याला शिग असं म्हणतात. माप पूर्ण भरल्यानंतर देखील त्या भरलेल्या मापावर अजून काही धान्य जे मावत त्याला शिग असं म्हणतात. हे जे ज्ञान आहे या ज्ञानाला ज्ञानाची शिग असं समजावं, आत्मज्ञानाला, जेणे संशयाचे मूळ निशेष तुटे. ज्या ज्या योगानी संशयाचं मूळ, संशय कोणता असतो? सगळ्यात महत्वाचा संशय या जगतामध्ये मनुष्य मात्राला असणारा संशय हा स्वतःबद्दल असतो. मी कोण आहे हा खरा संशय असतो. जेव्हा कधी विचाराला प्रवृत्त होत असेल व्यक्ती, बालपण संपत आणि बालपण संपता संपता जर कोणते विचार येत असतील तर मी कोण आहे, कसा काय आलो, कुठून आलो, कशा करता आलो, अशा प्रकारचे विचार जवळपास सर्वांच्या ठिकाणी निर्माण होतात. आणि याची उत्तरं काही केल्या मिळत नाहीत. हे विश्व काय आहे, हे सगळं कशाकरता निर्माण झालेलं आहे, आणि हाच मूळ संशय कायम राहतो. अगदी देह ठेवेपर्यंत हा संशय तसाच राहतो. पुढे त्याच्या पाठोपाठ बाल्य संपून संपता संपता आलेले विचार तारुण्याच्या भरात कदाचित नाहीसे होतात. परत हे विचार उद्भवण्याची जागा म्हणजे वृद्धापक आहे. मध्ये जणू इतकं वेगाने जीवन जातं की त्या जीवनात हा विचार येत देखील नाही कित्येकांच्या पक्षी. तसंच त्याच्याही पुढे जाऊन असणारा जो संशय आहे तो म्हणजे आपण जीव आहोत हा संशय, याला संदेह असंच म्हटलेलं आहे. जीवपणा हा संदेहच आहे. मी जीव परमात्मा असताना माझं बंधन, मला जन्म मरण आहे, मी कर्म करतो, मी कर्म करतो त्याची मला फळं मिळतात, ती मी भोगेन, मला जन्म मृत्यू आहे, हा हा संदेह, हा संशय. ही जी ज्ञानाची शीग आहे त्यामुळं हा संशय दूर होतो. जे नेणवे पुराणी जेथे शिणल्या वेदवाणी तेथी आता ये चिक्षणी बोधीन गुरु कृपे. आता हा संशय जावा आणि ज्ञान शिगोशिग भरून राहावं म्हणून मी आता गुरु कृपेनी या ज्ञानाचा बोध तुला करीन असं समर्थ शिष्याला म्हणतात. पाहिले नसता संस्कृती, संस्कृत मी काही वाचलेलं नाही. अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलतायत, वाचूनी पढे ना वाची. मी काही केलेलं नाही, अभ्यास केलेला नाही, वाचन केलेलं नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ना सेवा ही जाणे स्वामींची, जे नेणवे पुराणी जेथे शिणल्या वेदवाणी, तेची आता येची क्षणी बोधी न गुरु कृपे. पाहिले नसता संस्कृती, रीग नाही मराठ ग्रंथी. आणि मराठीत सांगितलेले जे ग्रंथ आहेत त्याच्यातही फार सखोल शिरलंय असं माझं झालं नाही असं स्वतःबद्दल समर्थ सांगतायत. हृदयी वसल्या कृपामूर्ती, सद्गुरु स्वामी पण माझे सद्गुरु कृपामूर्ती सद्गुरु माझ्या हृदयात बसलेले आहेत. हृदयी वसल्या कृपामूर्ती सद्गुरु स्वामी, परी येथ एक असे आधारू, तेणेची बोले मी सधरू, जे सानुकूल श्री गुरु ज्ञान देव म्हणे. मला गुरु फार अनुकूल आहे, तेच माझा एकमेव आधार आहेत. आता न लगे संस्कृत, आता ग्रंथ अथवा ग्रंथ प्राकृत, अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलतात. माझा स्वामी कृपे सहित हृदय वसे, समर्थांसारखा पोलादी पुरुष. सद्गुरूंच्या आठवणीने कसा व्याकुळ होऊन बोलतो आहे पहा. माझा स्वामी कृपे सहित माझ्या हृदयाच्या ठिकाणी येऊन वस्तीकरण झालेला आहे. न करिता वेदाभ्यास अथवा श्रवण सायास, प्रयत्ने विण सौरस सद्गुरु कृपा. ही प्रसाद रूप सद्गुरु कृपा श्रवण सायास किंवा वेदाभ्यास देखील फार न करता माझ्यावर झालेली आहे. आणि मग ते असं सांगतात की अरे गहनाचे ही गहन ते तू जाण सद्गुरु वचन, हे ग्रंथ काय घेऊन बसलास. सद्गुरु वचन हे समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचनानेच नेमस्त समाधान प्राप्त होत, जे अत्यंत गहन माझ्या स्वामींचे वचन, जेणे माझे समाधान अत्यंत झाले ते मी तुला आता सांगणार आहे. ते हे माझे जीवीचे गुज, मी सांगईन म्हणतो तुझ, जरी अवधान देसी मज तरी आता ये शिक्षणी. या ज्ञानाबद्दल, शुद्ध ज्ञानाबद्दल माझं अत्यंतिक समाधान झालं अशी ही कबुली ते देतात. आणि एका महावाक्याचाच त्यांनी उल्लेख केला, अहम ब्रह्मास्मी. हे जे महावाक्य आहे या महावाक्याचा अर्थ अतर्क्य आहे, कारण अहम म्हणजे काय माहित नाही, ब्रह्म म्हणजे काय माहित नाही, याबद्दल तर्क लढवता येत नाही. पण मीच ब्रह्मस्वरूप आहे हे महावाक्य गुरु आणि शिष्य यांचं ऐक्य घडवतं एवढं लक्षात ठेव. तू असं समज की अहम म्हणजे तू आणि ब्रह्म म्हणजे गुरु. तुला ब्रह्म कळत नाही ना, आणि अहम म्हणजे जीव कोण हेही कळत नाही ना, तर हे महावाक्य गुरु आणि शिष्य यांचं ऐक्य दाखवतं एवढं लक्षात घे असं समर्थ सांगतात. अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. गुरु शिष्यांचं ऐक्य सांगणार असं हे महावाक्य आहे. ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म, आता तू गुरु अंतर्यामी जसे आहेत तसेच तसाच तू आहेस, एवढं लक्षात घे, आता तू स्वतःच ब्रह्मस्वरूप आहेस. अहम ब्रह्मा हा अस्मी, अस्मी या शब्दाने अहम आणि ब्रह्म यांची एकरूपता दाखवली, म्हणून तू आता ब्रह्मस्वरूपच आहेस, ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. आणि एवढं सांगून आता आत्मनिवेदनाबद्दल समर्थ सांगतात. नवविधा प्रकारे भजन, त्यात मुख्यते आत्मनिवेदन, ते समग्र प्रकारे कथन कीजेला. आता निर्माण पंचभूते येये, कल्पांती नासती यथान्वये, प्रकृती पुरुष जिये तेही ब्रह्म होती. सर्व पंच महाभूत निर्माण झालेली जी आहेत ती यथाकाल कल्पांत समयी जगद विनाश होईल तेव्हा नाश पावतील. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही आपल्या आपल्या तऱ्हेने आहेत, हे ज्याच्यामुळे आहेत ते ब्रह्म. गीतेची भाषा, प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही परमात्म्यापासून आलेले आहेत. आपण नुकताच 13वा अध्याय पाहिला, दृश्य पदार्थ आटता आपणही नुरे तत्वता. मग लक्षात घे की कल्पांत समयी सगळे दृश्य पदार्थ आटतील तसा तुझा देहही आटेल, नाही साधील. आणि देह नाहीसा झाला हे समजणारा मात्र शिल्लक राहील, तो परमात्म्याशी एक रूप असेल. ऐक्य रूपे ऐक्यता मुळीच आहे आणि तो परमात्म्याशी मुळातूनच एक रूप आहे, म्हणून एक रूप होईल. सृष्टीची नाही वार्ता, तेथे मुळीच ऐक्यता. पिंड ब्रह्मांड पाहो जाता दिसेल कोठे, जिथं सृष्टीचीच वार्ता नाही अशी स्थिती निर्माण होईल त्यावेळेला मुळातच तू परमात्म्याशी एक रूपता साधून असशील. मात्र याची प्रक्रिया, याच्या अनुभवाची प्रक्रिया ध्यानातून जाते, हा विवेक आहे. पिंड आणि ब्रह्मांड हे दोन्ही त्या ठिकाणी शिल्लक नसतील. मन गेलं, मनाच्या जाण्याबरोबर मनाचा लय होण्यानंतर देहभावनेचा देखील लय होतो, आणि देहभावना विस्मृतीत गेली की त्याच्या सापेक्ष असणारं जगत देखील विस्मृतीत जातं. ज्ञानवन्ही प्रगटे तेने दृश्य केर आटे, स्वामीजींची फार आवडती ओवी होती. ज्ञानवन्ही प्रगट होतो आणि त्यामुळे दृश्य केर सगळा नाहीसा होतो, जळून जातो ज्ञानवन्हीमध्ये. तदाकारे मूळ तुटे भिन्नत्वाचे, मिथ्यत्वे वृत्ती फिरे. तो दृश्य असताच ओसरे, सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. जगत मिथ्या असं ज्ञान झाल्यानंतर वृत्ती फिरते, आसक्त होत नाही. सारासार विचार खूप आवश्यक, नित्यानित्य विवेक खूप आवश्यक. त्यामुळे जर काही होत असेल तर आसारापासून दृष्टी मागे येते, अनित्यापासून दृष्टी फिरते. आणि उपासनेच्या वेळेला, साधनेच्या वेळेला, साधनेच्या वेळेला दृश्य नाहीसं झालं तर वृत्ती नाहीशी होते, आणि वृत्ती नाहीशी झालेली अशा स्थितीमध्ये स्वरूपबोध प्राप्त होतो. सहजची येणे प्रकारे झाले आत्मनिवेदन. अशा प्रकारे सारासार विचार, नित्यानित्य विवेक महत्वाचा, आणि गुरुवाक्याप्रमाणे अहम ब्रह्मास्मी महत्वाचं. पहावे आपण असी आपण, अशी ध्यानाची प्रक्रिया महत्वाची. आणि एवढं झाल्यावर ते असं म्हणतात की असो गुरुचे ठाई अनन्यता, तरी तुझं काय सिरे चिंता. गुरूंच्या ठिकाणी अनन्यता राखून जर राहिलास तर तुला चिंता करण्याचं कारण काय. वेगळेपणे अभक्ता उरवची नको, वेगळेपणानी अभक्तपणानी आता राहूच नकोस. आता हे दृढीकरण व्हावया करी सद्गुरु भजन. सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. या नाव शिष्या आत्मज्ञान, येणे पाविजे समाधान. कसे शब्द आहेत. भवभयाचे बंधन समूळ मिथ्या, देह मी वाटे ज्या नरा तो जाणावा आत्महत्यारा. आपणच आपली हत्या करणार आहे असं समजावं. देहाभिमाने येरधारा भोगिल्याच भोगी. आणि मग परत एकदा समेवर येऊन समर्थ सांगतात, शिष्या एकांती बैसावे. इतक्या प्रेमाने सुखाचा मार्ग कोणी सांगणार नाही. शिष्या एकांती बैसावे, स्वरूपी विश्रांती सजावे. तेणे गुणे दृढावे परमार्थः, अखंड घडे श्रवण मनन. तरीच पाविजे समाधान, पूर्ण झालिया ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. ध्यान करावं, एकांतात बसावं, ध्यान करावं, स्वरूपाच्या ठिकाणी विश्रांतीला जावं. स्वरूपाच्या ठिकाणी जाणं ही विश्रांती आहे. सुरुवातीला ध्यान ही फार कठीण गोष्ट वाटते. ध्यानामध्ये एक प्रकारे दमणूक झाल्यासारखं कोणाकोणाला वाटत. डोळे मिटायचे, झाली का 5 मिनिटं म्हणून उघडायचे. पण नंतर स्वरूपाच्या ठिकाणी अशी व्यक्ती विश्रांतीला जाऊ लागते. मन नाहीस होत, तर्क थांबतो, विचार रहितता येते, वृत्ती शून्य होतो. आतलं सुख प्राप्त होत. म्हणून ध्यान करावं, त्याच्या बरोबरीने श्रवण करावं. नुसतं ध्यान नव्हे तर ध्यानाच्या बरोबरीने श्रवण करावं. आणि मनन याचा समर्थांचा विशेष अर्थ म्हणजे श्रवणामध्ये जे ऐकलं ते मनामध्ये घोळवून ते आचरणात उतरवण्याचा प्रयत्न करावा. याला ते मनन असं म्हणतात. जे ऐकलेलं आहे ते आचरण्याच्या वेळेला फार धैर्य लागतं. ते धैर्य ठेवावं आणि तसं आचरण करावं म्हणजे श्रवण चांगलं झालंय असं समजायचं. अखंड घडे श्रवण मनन तरीच पाविजे समाधान. म्हणून ऐकलं आणि तसं वागता आलं, समजले आणि वर्तले, तेच भाग्य पुरुष झाले असं समर्थांनी म्हटले. ऐकावं, समजून घ्यावं आणि मनन करावं, वर्तन करावं. पूर्ण झाली या ब्रह्मज्ञान वैराग्य भरे अंगी. मग एवढं झालं म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान होतं. ध्यानाने स्वरूप ज्ञान होतं. पण श्रवण करत राहावं आणि आचरणामध्ये ते आलं की ब्रह्मज्ञान होतं. सर्वत्र तो परमात्मा अशा प्रकारचा बोध होतो. आणि अशा प्रकारचा बोध झाल्यानंतर मग इंद्रियांची विषयांकडे असणारी अनावर ओढ कमी होते. याला वैराग्य असं म्हणायचं. कारण इंद्रिय ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून इंद्रियांना वेगळ्या अंगानी तिथून विषय सेवन करावा असं वाटेन असं होतं. याला वैराग्य असं समर्थ म्हणतात. शिष्या मुक्तपणे अनर्गळ करीसी इंद्रिय बाष्कळ, तेणे तुझी तळमळ जाणार नाही. मुक्तपणाने वारेमाप इंद्रिय बाष्कळपणाने विषयामध्ये जर रमवलीस तर तुझी ज्ञान विषयक जी तळमळ आहे, स्वरूप प्राप्ती बद्दलची जी तळमळ आहे ती तशीच राहील, ती शांत होणार नाही। अशा रीतीने आत्मनिवेदन भक्ती त्याचं सूत्र सांगताना समर्थांनी ध्यान श्रवण मनन म्हणजे आचरण, ब्रह्मज्ञान आणि वैराग्य अंगी बाळणं अशी उपपत्ती आता केली। सायोज्य मुक्तीचा धनी झाला कधी समजायचं, तर विषयी वैराग्य उपजले तयासीच पूर्ण ज्ञान झाले। अमरस खाताना ठीक आहे, हा अमरसी ब्रह्मस्वरूप, मी ही ब्रह्मस्वरूप, पण अमरस न खाताना देखील तो बोध टिकणं महत्वाचं आहे। मी ब्रह्मस्वरूप असेल तर त्या अमरसाच्या ब्रह्मस्वरूपाची आणि ब्रह्मानंदाची मला आवश्यकता नाही, अशा बोधाने राहण्याचा जो हिम्मत धरेल, धाडस करेल, त्याला वैराग्य असं म्हटलेलं आहे। विषयी वैराग्य उपजले तयासीचं पूर्ण ज्ञान झाले, म्हणून सर्वात शेवटी हे ज्ञान झालं की झालं नाही याची परीक्षा या सर्व पायऱ्या करून तो वैराग्यापर्यंत आला, आता तो आत्मनिवेदनाचा सायोज्य मुक्तीचा धनी झाला असं समर्थ सांगतात। मणी टाकीताच लाघले राज्य जेमी, मणी होता सिगटाचा, लोभ धरून या तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवघेर केला। राजा होता आणि सिगटाचा म्हणजे एक अभूतपूर्व असा मणी त्यांनी पाहिला, सिगट म्हणजे शिंग खरं, त्याच्यापासून बनवलेला एक अद्भुत मणी त्यांनी पाहिला आणि तो घेऊन आलेला जो होता त्यांनी असं वर्णन केलं त्या मण्याचं की हा मणी इतका मौल्यवान आहे की तुझं राज्य देखील तृणतुच्छ समज, इतकी महत्वाची गोष्ट माझ्यापाशी आहे, तुझ्यापाशी राज्यच आहे। तर ती गोष्ट मिळवण्याची इच्छा झाली राजाला आणि त्यांनी तो मणी घेऊन त्याच्या बदल्यात राज्य देऊन टाकलं। वस्तुस्थिती त्याच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी ज्याला ज्याच्याकडून मणी घेतला त्याला तो मणी परत करून टाकला आणि आपलं राज्य मिळवलं। मणी टाकल्यानंतर जसं राज्य मिळालं परत, मणी होता सिगटाचा, लोभ धरून या तयाचा, मूर्खपणे राज्याचा अवहेर केला, तसं विषय भोगत राहिला, सिगटाचा मणी हा आपल्या जवळ ठेवला आणि राज्याचा त्याग केला। ज्यांनी या मण्याचा त्याग केला त्याला राज्य मिळालं। ऐक शिष्या सावधान आता भविष्य मी सांगेन, समर्थांच्या तोंडात भविष्य शब्द, जया पुरुषास जे ध्यान तयासी तेची प्राप्त, जो ज्याची इच्छा करतो त्याला ते प्राप्त होतं, हे भविष्य, त्याचा पाठलाग करत करत तो ते मिळवतो। जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, तेणे साधन करावे थोरी व सांडुनी। म्हणून हे बाकी सगळं ज्यांनी प्राप्त केलं, ध्यान आहे, श्रवण आहे, मनन आहे, प्रसंगी फरडी व्याख्यान करतो आहे, निरूपण करतो आहे, ब्रह्मज्ञान झालेलं आहे असं अशा प्रकारे बोलतो आहे, सांगतो आहे, तो वैराग्यशील किती आहे ते पाहावं असं समर्थ म्हणतात। जेणे विरक्तीस न यावे तो साधक ऐसे जाणावे, कितीही मोठा तो असला तरी देखील तो सिद्ध मानू नये। इथं समर्थांचं वैशिष्ट्य आहे, समर्थांचं जे बोलणं आहे ते या ठिकाणी इतर संतांपेक्षा कितीही म्हटलं तरी अगदीच वेगळं, अगदी स्पष्ट करून सांगणार. त्याने साधन करावे थोरीव सांडूनी, सगळी सगळी थोरीव सांडावी आणि त्यांनी आपलं साधन करत राहावं. साधन करावं ब्रह्मज्ञान वैराग्य निर्माण झालं तरच समजायचं की याला खऱ्या अर्थाने आत्मनिवेदन प्राप्त झालं. साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला. त्याहूनी मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी, ज्याला साधन आवडेनासं होतं, जो सिद्ध पुरुष म्हणून मान्य आहे लोकांना, तो म्हणतो ध्यान जे मी कधी ध्यानच केलं नाही, मी 15 मिनिटही बसलो नाही, नाम नाही नाही नाम वगैरे मी काही नाही. ते असं म्हणतात की साधन न मने जयाला तो सिद्धपणे बद्ध झाला. आता बाळ समजलं, आता आम्हाला साधनेची गरज काय असं जो म्हणतो, तो सिद्धत्वामध्येच बद्ध होऊन पडला. त्याहूनी मुमुक्षु भला ज्ञानाधिकारी, तो शिष्य केला प्रश्न कैसे बद्ध मुमुक्षाचे लक्षण, साधक सिद्ध ओळखण कैसी जाणावी, याचे उत्तर श्रोतयासी दिले पुढे लिये समासी. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाहीये. आत्मनिवेदन भक्ती ही परमात्म्याशी एकरूपता ध्यानानी श्रवण मनन, मग सर्वत्र तो परमात्मा भरून राहिलेला आहे असं मोठ्या सुखाने अनुभवणं, आणि हा अनुभव तो आहे याची खूण बाह्यवर्तनामध्ये वैराग्याच्या ठिकाणी दिसली पाहिजे. इथं हा विषय समर्थांनी अशा रीतीने मांडलेला आहे, आत्मनिवेदन भक्ती. पुढच्या वेळेला पुढचा समास. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा कृधक्तस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 स्वामी जी. हरि हरि मंडळी. हरि निवेदन आहे नाही का?